आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातला प्रचार उद्या संध्याकाळी थंडावणार। सर्वपक्षीय नेत्यांचा प्रचाराचा धडाका। आर्थिक वर्ष 2023-2024 चौथ्या तिमाहीत स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 7.4% वाढ राहण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अंदाज। रुद्रा M2 या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची ओडिशातल्या हवाई दल तळावर यशस्वी चाचणी। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 668 अंकांची घसरण। आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 24 तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती। विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। उद्या संध्याकाळी प्रचार थंडावणार असल्यानं सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये मथुरापूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं। आज जग भारताकडे आदरानं पाहतंय। देशातल्या नागरिकांनी केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार निवडून आणल्यामुळेच ही गोष्ट शक्य झाली असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांची उजळणी केली। भारताचं सुवर्णयुग घडवण्यात आगामी 5 वर्ष निर्णायक भूमिका बजावणार आहेत। यामुळे 2024 लोकसभा निवडणूक महत्वाची असल्याचंही ते म्हणाले। त्यांनी ओदिशात केंद्रपाडा आणि बालसोर इथंही प्रचारसभांना संबोधित केलं। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी आज झारखंडमध्ये दुमका इथं प्रचारसभा घेतली। इंडिया आघाडीचे सर्व नेते घोटाळ्यांमध्ये गुंतलेले आहेत। त्यांचे निम्मे नेते तुरुंगात तर अर्धे जामिनावर बाहेर असल्याची टीका त्यांनी केली। विकास कामांना गती देण्यासाठी भाजपला मत देण्याचं आवाहनही त्यांनी केलं। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बिहारमध्ये विक्रमगंज इथं प्रचारसभा घेतली। 10 वर्षानंतर काँग्रेस भारतातून नामशेष होईल तर राष्ट्रीय जनता दल देखील विस्मृतीत जाईल अशी टीका त्यांनी केली। रालोआ सरकारनं दुसऱ्या कार्यकाळात केलेल्या लोककल्याणकारी कामांचा तिसऱ्या कार्यकाळात व्यापक विस्तार केला जाईल असं ते म्हणाले। उत्तर प्रदेशात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी महाराजगंज, देवरिया, बलिया आणि सोनभद्र इथं प्रचारसभा घेतल्या तर गाझीपूरमध्ये त्यांनी रोड शो केला। या निवडणुकीत भाजपा 300 जास्त जागा जिंकेल असा दावा त्यांनी महाराजगंज इथल्या सभेत केला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमध्ये प्रचारसभेला संबोधित केलं। देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी केवळ भाजपाच सक्षम असल्याचं ते म्हणाले। त्यांनी देवरिया आणि गोरखपूर या जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या। इंडिया आघाडी आणि इतर विरोधी पक्षांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये लुधियाना इथं प्रचारसभा घेतली। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतमालाला किमान आधारभूत किंमत दिली जाईल, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल या आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला। देशाच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत असंही ते म्हणाले। पंजाबमधल्या अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाबद्दल देखील त्यांनी चिंता व्यक्त केली। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ओदिशात बालसोर इथं प्रचारसभेला संबोधित केलं। येत्या 4 जूनला मोदी सत्तेतून पायउतार होतील असं ते म्हणाले। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दुधी इथं काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला। त्यानंतर त्यांनी रॉबर्टगंज आणि मिर्झापूरमध्ये इंडिया आघाडीच्या सभांना संबोधित केलं। त्यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनी कुशीनगर इथं रोड शो केला। भाजपाकडे महागाई आणि त्यांनी शेतकऱ्यांसोबत केलेल्या विश्वासघाताचं उत्तर नाही, यामुळे त्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना 140 जागाही देणार नाही असं ते मिर्झापूर इथल्या प्रचारसभेत म्हणाले। बिहारमध्ये पाटलीपुत्र इथं राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे देखील प्रचारासाठी मैदानात उतरले। राजद नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी सासाराम, काराकाट, बक्सर आणि पाटलीपुत्र इथं प्रचारसभा घेतल्या। या निवडणूक प्रचारात सत्ताधारी भाजपा गेल्या 10 वर्षांमधल्या आपल्या कामगिरीबद्दल काहीच बोलत नाही, त्याउलट ते केवळ हिंदू मुस्लिम वाद घडवून आणणारे मुद्दे मांडत आहेत अशी टीका त्यांनी पाटण्यात बातमीदारांशी बोलताना केली। आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये मंडी गोविंदगड इथं रोड शो केला। जालंधरमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांसोबत टाऊन हॉलमध्ये सभा घेतली। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं होतं ते राज्यात साध्य झाल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं सांगितलं आह राज्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ही 5 टप्प्यात घण्यात आली, त्यामध एकूण 61.33% इतके टक्के मतदान झालं। यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही 3,56,611 इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या 2,63,48,717 इतकी आहे। तर इतर मतदार यामध्ये 1,450 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। आर्थिक वर्ष 2023-2024 च्या चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 7.4%, तर 2024 जीडीपीमध्ये 8% वाढ होईल असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियानं व्यक्त केला आहे। देशाच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सातत्यानं आर्थिक वाढ होत असल्याचं स्टेट बँकच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे। प्रवासी वाहन विक्री, जीएसटी संकलन, क्रेडिट कार्डाचा वापर, टोल संकलन याचा शहरी भागातल्या आर्थिक वाढीमध्ये वाटा आहे, तर ग्रामीण भागात दुचाकी विक्री, पेट्रोलियम पदार्थांच्या वापराचा वाटा जास्त असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। रुद्रा M2 या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची चाचणी आज ओदिशातल्या हवाई दल तळावर यशस्वी झाली। DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं ही चाचणी घेतल्याचं संरक्षण विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा मारा हवाई दलाच्या SU-30 MK-1 या तळावरून करण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या चाचणीबद्दल DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं। DRDOचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनीही संघटनेच्या पूर्ण चमूचं अभिनंदन केलं। जागतिक शेअर बाजारातल्या नकारात्मक परिस्थितीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग चौथ्या दिवशी घसरले। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 668 अंकांनी घसरून 74,503 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 183 अंकांच्या घसरणीनंतर 22,705 अंकांवर बंद झाला। एकंदर 7 क्षेत्रांमध्ये वाढ तर 13 क्षेत्रांमध्ये घट पाहायला मिळाली। पालघर रेल्वे स्थानकामध्ये काल संध्याकाळी मालगाडीचा अपघात झाल्यानंतर आज संध्याकाळी जवळपास 26 तासानंतर विरारहून पहिली लोकल डहाणूकडे रवाना झाली। या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची विरार ते डहाणू दरम्यानची सेवा काल संध्याकाळपासून पूर्णपणे बंद होती। रेल्वे मार्ग दुरुस्तीचं काम अजूनही सुरू आहे। नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 24 तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे। दरम्यान आज राज्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली। सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.2 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं। येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाच्या वृत्तात म्हटलं आहे। भारत वर्ष 2024-2026 या कालावधीसाठी कोलंबो प्रक्रियेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। कोलंबो प्रक्रिया सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच भारताला हा मान मिळत आहे। दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातून कामगारांना सुरक्षितरित्या विधिवत दुसऱ्या देशात नेण्यासाठीची प्रक्रिया म्हणजेच कोलंबो प्रक्रिया होय। कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर रेमाल चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे संपूर्ण ईशान्य भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे। या चक्रीवादळामुळे गेल्या 24 तासात ईशान्येतल्या राज्यांमध्ये किमान 33 जणांचा मृत्यू झाला आहे। हवामान विभागानं या भागातल्या राज्यांना रेड अलर्ट दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यातला प्रचार उद्या संध्याकाळी थंडावणार। सर्वपक्षीय नेत्यांचा प्रचाराचा धडाका। आर्थिक वर्ष 2023-2024 चौथ्या तिमाहीत स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 7.4% वाढ राहण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अंदाज। रुद्रा M2 या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची ओडिशातल्या हवाई दल तळावर यशस्वी चाचणी। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 668 अंकांची घसरण आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 24 तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।